नमस्कार, मी प्राध्यापक जय पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख. आज आपण शेती किंवा कृषी विषयक धोरणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणेच परत एकदा धोरण या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणं आवश्यक आहे. राष्ट्र म्हणून, समाज म्हणून जेव्हा पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी, सामाजिक कल्याणासाठी, सामाजिक आरोग्यासाठी शासकीय पातळीवर, सरकारच्या पातळीवर ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, त्यासाठी कोणत्या तंत्रविज्ञानाचा वापर करायचा, त्यासाठी किती काळ द्यायचा, या सगळ्याचं शास्त्रशुद्ध नियोजन करणं, ते कागदोपत्री रेकॉर्ड करणं आणि त्याच्या आधारानं पुढची वाटचाल करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश धोरण या शब्दामध्ये होतो. आता आपल्याला शेतीविषयक धोरण किंवा कृषीविषयक धोरण याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम, आणि मी इथनं पुढे शेती हा शब्द अधिक वापरेन कारण तो सर्वसामान्य माणसाच्या मनात बसलेला, जिभेवर बसलेला असा नेहमीचा शब्द आहे. कृषी हा मूळ संस्कृत पशु शब्द आहे, पण शेतीच हा शब्द जास्त लोकांना कळतो, पटकन अपील होतो. तर शेती म्हणजे नेमकं काय, शेतीचा अर्थ काय, शेती म्हणजे जमीन का, शेती म्हणजे पीक का, शेती म्हणजे वातावरण सुगी, काय नेमकं शेतीचा अर्थ काय. शेती किंवा जमीन, लँड, या संकल्पनेमध्ये अर्थशास्त्राच्या निकषावर जमीन येते, पण खरं म्हणजे निसर्गाची सगळी व्यवस्था त्यामध्ये येते. जमीन असेल, जंगल असेल, नदी असेल, समुद्र असेल, तलाव असतील, चढउतार असतील, सपाट मैदान असेल, सगळं सगळं हे जमीन या संकल्पने देतं. समुद्राचं पाणी आणि त्यातली मासेमारी ही देखील शेतीचाच समाविष्ट असलेला घटक ठरतो. तर जमीन, जंगलं, जलसाधने, हवामान, पशुसंपत्ती यांचा वापर करून जगण्यासाठी, समाजाच्या निर्वाहासाठी, उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणं, त्यासाठी मानवी श्रमाचा वापर करणं, मानवी बुद्धीचा वापर करणं, मानवी नियोजनाचा वापर करणं, इतका व्यापक अर्थ शेती या शब्दाचा होतो. साधारणपणे अन्नधान्य पिकवणं, त्यामध्ये तृणधान्य येतात, कडधान्य येतात, भाजीपाला पिकवणं, फळं पिकवणं, फुले पिकवणं यासारख्या गोष्टींचाही शेतीमध्ये समावेश होतो. जगाचा इतिहास जर लक्षात घेतला तर शिकारी अवस्थेतनं बाहेर पडणाऱ्या माणसाला, सुरुवातीला ज्याला आपण जनावरांचं चराऊ क्षेत्र सांभाळून, म्हणजे जनावरांचं पालनपोषण करून त्यासाठी नैसर्गिकरित्या पिकलेली गवताची शेतं सांभाळून एक टप्पा निर्माण झाला, त्याला आपण पॅस्टोरल स्टेज म्हणतो. त्याच्यानंतरचा जो टप्पा आला तो शेतीचा आला. आणि साधारणपणे शेतीचा टप्पा जेव्हा निर्माण झाला तेव्हाच एका अर्थानं समाजामध्ये खाजगी मालमत्तेचा विचार महत्वाचा ठरला. शेती कोणाच्या मालकीची, एका व्यक्तीच्या मालकीची, एका कुटुंबाच्या मालकीची, गावाच्या मालकीची का सरकारच्या मालकीची. नॉर्मली कुटुंब हे जमिनीच्या मालकीचं युनिट मानलं जातं. नंतर मग वारसा हक्कानं त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हिस्सा, अमुक तमुक हे नंतर होत जातं, पण कुटुंबाच्या दृष्टीनं शेती हा त्या काळातला, सुरुवातीच्या शेती अवस्थेतला जगण्याचा, जीवनाचा एक अतिशय साधा, सोपा, नैसर्गिक मार्ग होता. त्यामध्ये शारीरिक श्रमाचं महत्व जास्तीत जास्त होतं, त्यामध्ये निसर्ग चक्राचं महत्व जास्तीत जास्त होतं, मानवी बुद्धिमत्ता, मानवी श्रम, निसर्ग चक्र आणि जमिनीची सुपीकता याचं एकत्रीकरण झाल्यानंतर शेती पिकायची. ऐतिहासिक आढावा घेतला तसा लक्षात येतं की ही व्यक्तिगत किंवा कौटुंबिक मालकीची शेती ही आर्थिक विकासाच्या प्रगतीतला आधुनिक आर्थिक विकासाच्या प्रगतीतला महत्वाचा पहिला टप्पा म्हणावा लागेल. सायमन कुझनेट सारख्या विद्वानानं याबाबतीत जे अभ्यास केलेत आणि असे अनेक अभ्यास आहेत, मग त्यामध्ये रोस्टोचा अभ्यास येतो, आमच्या फ्रेडरिक लिस्टचा अभ्यास येतो, एक विशिष्ट टप्पा समाजाच्या विकासाचा, उत्पादन व्यवस्थेच्या विकासाचा पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे शेती उत्पादन, संघटित शेती उत्पादन, खाजगी मालमत्तेची जमीन आणि त्यात केलं जाणारं कौटुंबिक पातळीचं शेती उत्पादन, ज्याला सुरुवातीला आपण सबसिस्टन्स फार्मिंग, निर्वाह शेती म्हणू, अशा पद्धतीची शेती. नंतर मग हळूहळू शेतीचं रुपांतर जशी जशी विनिमय व्यवस्था वाढत जाते, चलनाचा वापर वाढत जातो, त्या पद्धतीनं मग शेतकरी आपल्याजवळचं काही शेती उत्पादन बाजारात नेऊन विकायला लागला आणि बाजारात न मिळणाऱ्या जगण्याच्या काही वस्तू तो त्याच्या बदल्यात विनिमय, ज्याला वस्तुविनिमय म्हणतात, त्या माध्यमातून तो इतर काही गोष्टी विकत घ्यायला लागला. हा विकासाचाच एक टप्पा आहे. पण नंतर असं लक्षात आलं की इंग्लंडसारखा इतिहास किंवा जर्मनीचा इतिहास किंवा फ्रान्सचा इतिहास किंवा इव्हन अमेरिकेचा इतिहास, सगळा इतिहास जर लक्षात घेतला तर आधुनिक आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी, आधुनिक आर्थिक विकासाची प्रक्रिया इनिशिएट करण्यासाठी एकदम तुम्ही औद्योगिकरणावर जाऊ शकत नाही. औद्योगिकरण करण्यासाठी शेतीची उत्पादकता सुरुवातीला वाढणं, त्या उत्पादकतेचा काही भाग औद्योगिकरणासाठी भांडवल म्हणून वापरणं, त्या भागाचा एक भाग म्हणजे शेतीवरचे काही श्रमिक औद्योगिक उत्पादनासाठी स्थलांतरित करणं, हे झाल्याशिवाय औद्योगिकरण होत नाही. म्हणजे एका अर्थानं ऐतिहासिक सत्य असं सांगतं की एखाद्या राष्ट्राची, एखाद्या देशाची आर्थिक विकासाची प्रगती होत असताना सुरुवातीला या ना त्या स्वरूपामध्ये शेतीचा विकास, शेतीची क्रांती ही घडावीच लागते. आणि ती घडली की त्याच्याबरोबर मग उत्पादकता वाढते, शहरी बाजार व्यवस्था वाढते, नव्या वस्तूंची आणि सेवांची गरज वाढते आणि त्यातनं मग औद्योगिकरणासाठी असलेल्या प्राथमिक प्रेरणा निर्माण होतात. म्हणजे नंतरचा टप्पा औद्योगिकरण. काही वेळेला औद्योगिकरणानंतर दुसरी क्रांती शेतीमध्ये होऊ शकते असंही आहे, पण उलटा क्रम नाही. पहिल्यांदा औद्योगिक क्रांती झाली आणि मग शेती क्रांती झाली, नाही. पहिल्यांदा शेती क्रांती, मग औद्योगिक क्रांती, मग आणखी शेती क्रांती, मग व्यापार, वाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे हे टप्पे येत जातात. दुसरं एक महत्वाचा, जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींचा आढावा जर घेतला तर महत्वाच्या मोठ्या नदी खोऱ्यातून शेतीचा विकास झाला आणि शेतीच्या विकासाबरोबर सांस्कृतिक विकास झाला. मग गंगेचं खोरं असेल, गोदावरीचं खोरं असेल, नर्मदेचं खोरं असेल, नाईलचं खोरं असेल, टायग्रीसचं खोरं असेल, जपान हे तुमच्या चीनमध्ये अशाच काही नद्यांची खोरी मोठी मोठी आहेत, अमेरिकेत अशा काही नद्यांची मोठी खोरी आहेत आणि या नदी खोऱ्यांच्या मर्यादेमध्ये, भौगोलिक मर्यादेमध्ये शेतीचा मोठा विकास होत जातो आणि शेतीच्या विकासाबरोबर हळूहळू सांस्कृतिक विकास होत जातो. म्हणजे सांस्कृतिक विकासासाठी देखील पहिल्यांदा एक निरोगी स्वरूपाची शेतीची प्रगती होणं गरजेचं असतं. आणि नदीच त्याच्या केंद्रभागी काय येते तर ज्याला आपण पर्जन्य पोषित शेती म्हणतो तो एक भाग आहेच, पण या नदीतनं पाणी उचलून आजूबाजूची जवळची नदीच्या काठाकाठाची शेती अधिक उत्पादक, अधिक सुपीक आणि अधिक चांगल्या पद्धतीची करता येते हा इतिहासाचा दाखला आहे. आणि त्या पद्धतीनं शेती विकास आणि सांस्कृतिक विकास या गोष्टी देखील एकत्र येत गेल्या. हा सगळा बॅकग्राऊंडचा भाग लक्षात घेतल्यानंतर आपल्याला आता शेती धोरणाकडे यावं लागेल. शेती धोरण यामध्ये कोणते कोणते घटक येतात याचा विचार करायला पाहिजे. पहिलं म्हणजे शेतीच्या किंवा जमीन मालकीच्या संबंधातलं धोरण. आता निसर्गानं निर्माण केलेली ही जमीन पर्यायानं राष्ट्राच्या मालकीची असते असं तत्वता मानलं जातं. पण राष्ट्राच्या मालकीची जमीन आहे तुम्ही कसा आणि पिकवा असं सांगितलं तर कोण शेती करणार नाही, तेवढी प्रामाणिक शेती होणार नाही, हे साधं सोपं तत्व आहे. त्यामुळं शेतीची खाजगी मालमत्ता, शेतीची खाजगी मालकी हा शेतीच्या धोरणाचा एक महत्वाचा घटक ठरतो. आणि याबाबतीत शेतीची मालकी कशी असावी याबद्दल सरकारचं धोरण हे अतिशय योजनाबद्ध, अतिशय काळजीपूर्वक उत्क्रांत झालेलं असावं लागतं. आपल्या जुन्या काळामध्ये सरदेशमुखी हा एक प्रकार होता, पाटीलकी हा दुसरा प्रकार होता, खोती हा तिसरा प्रकार होता. जमीन खाजगी मालकीची असायची. पारंपरिक पद्धतीनं या पद्धतीनं विचार करावा लागतो. पण या भारतासारख्या देशामध्ये जेव्हा ब्रिटिश सत्ता निर्माण झाली 1857 नंतर आणि हळूहळू ब्रिटिशांना या देशाचं सगळं राजकारण ताब्यात घेता येणं शक्य झालं, घ्यावं अशी इच्छा झाली, ते करत गेले. त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन म्हणजे लँड रेव्हेन्यू, जमीन महसूल. आणि जमीन महसूल जर आपल्याला वसूल करायचा असेल, त्याची उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल, तर जमिनीची मालकी आयडेंटिफाय करणं, कुणाकडनं किती क्षेत्रासाठी महसूल घ्यायचा हे ठरवलं गेलं पाहिजे. आणि त्यातनं मग अगदी लॉर्ड कॉर्नवॉलिसपासून या देशातली जमीन व्यवस्था, जमिनीच्या मालकीची व्यवस्था आणि जमीन महसूल वसुलीची व्यवस्था या गोष्टी निर्माण होत गेल्या. मुद्दा एवढाच आहे आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे रशियासारख्या देशामध्ये काही ठिकाणी, अर्थात इस्रायल काही प्रमाणात त्याला अपवाद मानता येईल, पण सामुदायिक सहकारी किंवा राज्य शासनाच्या मालकीची मोठी शेती हा प्रयोग फारसा यशस्वी होत नाही असं लक्षात आलेलं आहे. जमिनीची मालकी खाजगी असली पाहिजे आणि मग मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन घेण्यासाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीने एकत्र कसं यावं याचा विचार करायला पाहिजे, हे खरं आहे. पण शेतीचं उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर विशिष्ट क्षेत्र विशिष्ट शेतकऱ्याच्या किंवा शेतकरी कुटुंबाच्या मालकीचं आहे हे स्पष्ट झालं आणि तो हक्क परंपरेनं त्या घराण्यात चालू राहत असेल, म्हणजे शेतीच्या मालकीचा वारसा हक्क चालू राहत असेल, तसे महत्वाचं होतं, ती शेती अधिक उत्पादक होते. दुसरा महत्वाचा भाग असा की हा वारसा हक्काचा जो मुद्दा आहे, शेतीच्या मालकीचा वारसा हक्क, त्याच्या बाबतीत शेतीची उत्पादकता टिकवायची असेल, शेतीचा आकारमान मोठ्या प्रमाणात ठेवायचा असेल, तर वारसा हक्क हा प्रायमोजेनीच्या पद्धतीचा, म्हणजे घरातल्या ज्येष्ठ मुलालाच जमिनीची मालकी मिळेल, इतरांना इतर पद्धतीनं कॉम्पेन्सेट केलं जाईल, अशा प्रकारची वारसा हक्काची पद्धत असेल तर मग ती शेती मोठ्या आकाराची राहते, उत्पादक राहते, विकसित होते. दुर्दैवानं भारताच्या बाबतीत, भारताच्या बहुतेक सगळ्याच राज्यात जमिनीच्या मालकीचं वारसा हक्कानं हस्तांतरण होतं, पण ते मोठ्याच मुलाला होतं असं नाही आहे ना. आता जर कायद्याप्रमाणे जमीन परंपरागत असेल, वारशाची असेल, पिढीजात असेल, तर त्या जमिनीमध्ये मुलाला आणि मुलीला दोघांनाही समान हिस्सा, मग चांगल्या जमिनीतला समान हिस्सा, दुय्यम जमिनीतला समान हिस्सा, तियम जमिनीतला समान हिस्सा, त्याच परत मग प्रत्येक भावाला बहिणीला हिस्सा, मग त्यांच्या पिढ्यातल्या नंतरच्या पिढीतल्या लोकांनी त्याचे तुकडे करायचे. यातनं मग भारताच्या शेतीमधला एक फार मोठा प्रश्न, ज्याला सबडिव्हिजन अँड फ्रेगमेंटेशन असं म्हटलं जातं, तो निर्माण झाला. आणि एक साधं अर्थशास्त्राचं सत्य असं आहे की विशिष्ट आकारमान असल्याशिवाय ती व्यवस्था पर्याप्त उत्पादकता प्राप्त करू शकत नाही. हा भारतीय शेतीच्या बाबतीतला एक महत्वाचा प्रश्न आजही आहे. भारतात आज देखील जवळजवळ 70-75% जमीनधारणा, ऑपरेटिंग फार्म्स, ही लहान शेतकऱ्यांची आहेत. इव्हन मध्यम नव्हे, लहान किंवा ज्याला आपण सीमांत म्हणतो अशा शेतकऱ्यांची आहेत. आणि या शेतकऱ्यांची क्षेत्रं जिथं एकर, दीड एकर, दोन एकरापेक्षा मोठी नाहीत, त्या ठिकाणी उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणाचे फायदे मिळू शकत नाहीत. आणि म्हणून आज भारतामध्ये सर्वच भागात शेतीची उत्पादकता वाढवायची असेल आणि आपली शेती जागतिक पातळीवर स्पर्धात्मक करायची असेल तर काय केलं पाहिजे याचा अतिशय गांभीर्यानं विचार चालला आहे. आणि मग कोण कॉर्पोरेट शेतीबद्दल बोलतं, कोण कॉन्ट्रॅक्ट शेतीबद्दल बोलतं, कोण कोऑपरेटिव्ह शेतीबद्दल बोलतं, पण कुठला ना कुठला मशागतीचं क्षेत्र मोठा करण्याचा मार्ग हा वापरल्याशिवाय भारतीय शेतीची उत्पादकता वाढणार नाही हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण शेतीचं आकारमान आणि शेतीची उत्पादकता याबाबतीत दोन दृष्टिकोन आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की लहान आकाराची शेती असेल तर अधिक उत्पादक असते आणि त्याला उदाहरण देताना जपानचं दिलं जातं. भारताचा अनुभव लक्षात घेतला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतीचं आकारमान जसं वाढत जाईल त्याप्रमाणे एका विशिष्ट आकारानंतर शेतीची उत्पादकता लक्षणीय पद्धतीनं वाढते. म्हणजे मोठ्या आकारमानाची शेती अधिक उत्पादक असते, मध्यम आकाराची मध्यम उत्पादक असते, निम्न आकाराची कमी उत्पादक असते. हे बऱ्यापैकी सत्य प्रस्थापित झालेलं आहे. आणि याचा जर आधार घेतला तर भारताला आणि भारतीय शेतीला ग्रामीण भागातच रोजगार निर्माण करण्यासाठी, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतमालकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी जर काही करावं लागत असेल तर एका बाजूला मोठ्या आकाराची शेती करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये कसं काय घ्यायचं याचंही नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं लागेल. तिसरा जो धोरणाचा भाग येतो तो कसण्याच्या पद्धती संबंधात आहे. मालकीची शेती आणि व्यक्तिगत मशागत, म्हणजे ज्याला प्रोप्रायटरशिप म्हणू किंवा पीझंट प्रोप्रायटरशिप ज्याला असं म्हटलं जातं, शेतकऱ्याच्या मालकीची जमीन, त्याचीच मशागत, त्याचेच कष्ट, त्याचंच उत्पादन, त्याचाच वापर, त्याचाच व्यापार, असं जिथं असतं त्याला आपण पीझंट प्रोप्रायटरशिप म्हणतो. पण काही वेळेला जमीन मालक एक आणि कसणारा दुसरा, अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण होते. यातनं मग लॉर्ड अँड टेनंट, जमीन मालक आणि खंडकरी असा एक प्रकार निर्माण होतो. बऱ्याच राष्ट्रातून, बऱ्याच समाजव्यवस्थातून, बऱ्याच कालखंडातून जमिनीचे मालक निवांत असतात. परंपरा वारसा हक्कानं ती जमीन त्यांच्या मालकीची असते, त्यांना कष्ट करण्याची गरज वाटत नाही. त्यांच्या जमिनीवर ज्यांच्याकडे जमीनच नाही असे बेरोजगार भूमिहीन जे असतात ते श्रमाचं काम करण्यासाठी येतात. त्यांच्या श्रमातनं जमिनीचं पीक येतं, त्याचा काही हिस्सा या कामगारांना वेतन म्हणून मिळतो. उरलेलं सगळं उत्पादन जमीन मालकाचं, लॉटचं होतं. ही एक कसण्याची पद्धत आहे. आताच मी ज्याचा उल्लेख केला ती सहकारी किंवा सामुदायिक किंवा राज्यव्यवस्थेची शेती असा एक प्रकार होऊ शकतो. आणि अलीकडे ज्याचा सातत्यानं उल्लेख केला जातो ती भांडवलदारांची शेती, कॉर्पोरेट फार्मिंग. काही ठिकाणी हे व्हायला लागले, आपल्या देशात देखील काही भागामध्ये हे होणार. अर्थात कॉर्पोरेट शेती आलं की त्याचं स्वरूप हे जसं एखादी मोटर कंपनी आहे, ऑटोमोबाईल कंपनी आहे, एखादी ट्रॅक्टर कंपनी आहे, एखादी सायकल कंपनी आहे, टू व्हीलर कंपनी आहे, तशी एखादी शेतीची कंपनी असेल आणि ती अत्याधुनिक पद्धतीनं संघटन व्यवस्थेचा वापर करून शेतीचा उत्तम पद्धतीचा उद्योग करतील. म्हणजे जेव्हा शेतीचं स्वरूप कॉर्पोरेट होतं तेव्हा शेती ही शेती न राहता एक प्रकारची आधुनिक औद्योगिक व्यवस्था होते, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या कसण्याच्या पद्धतीबद्दलचा आपला भाग झाला. कसण्याच्या पद्धतीतला दुसरा एक महत्वाचा भाग असा की शेती कशी केली जाते. शुद्ध मानवी श्रमावर, मानवी श्रम अधिक जनावरांचे श्रम का, काही प्रमाणात मानव प्राणी आणि यंत्र यांचं एकत्रीकरण का, वाढत्या प्रमाणात यांत्रिकीकरण का, ऍब्सोल्यूट मेकनायझेशन, असे पर्याय कसणुकीचे त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. पुढचा जो प्रश्न आहे धोरणाच्या दृष्टीनं महत्वाचा, तो शेती उत्पादनाचं, शेतीत जे पिकतं ते कसं विकायचं, कुणाला विकायचं, कुठं विकायचं, कोणत्या किमतीला विकायचं, यासारखे प्रश्न निर्माण होतात. त्याला मार्केटिंग म्हणा, विपणन म्हणा, काहीही म्हणा, पण हा अतिशय महत्वाचा भाग असतो. आणि जिथं जिथं मार्केटिंगचा प्रश्न असतो, विपणनाचा प्रश्न असतो, त्या त्या ठिकाणी साहजिकच साठप व्यवस्था ही अत्यंत महत्वाची ठरते. भारताच्या बाबतीत परंपरेनं पेव नावाचा प्रकार होता, तो आता बंद पडलेला आहे. जवळजवळ सगळीकडनंच रद्द झालेला आहे. आधुनिक पद्धतीची गोडाऊन्स साठप व्यवस्था प्रायव्हेट आणि पब्लिक ही विकसित होत चाललेली आहे. या साठप व्यवस्थेत आधुनिक भर म्हणून तुम्हाला कूलिंग स्टेशन्स, चिलिंग स्टेशन्स आणि प्रिझर्वेशन स्टेशन्स अशा पद्धतीची यंत्रणा देखील उभारावी लागते आणि त्यामध्ये साठवण व्यवस्थेचा मुद्दा येतो. शेतीच्या बाबतीत त्यानंतरचा धोरणात्मक महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतमालाची निर्यात. आता आपण एक साधं तत्व सूत्र असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शेतमालाची जगातच्या बाजारपेठेत जर निर्यात करायची असेल, उदाहरणार्थ आपल्याला समजा फ्रान्समध्ये आपला गहू पाठवायचा आहे, तर फ्रान्समध्ये पिकणाऱ्या गव्हाचा दर किलोचा उत्पादन खर्च किती आणि तेवढ्याच त्याच प्रतीच्या गव्हाचा दर किलोचा उत्पादन खर्च भारतात किती. हा जर भारतातला दर किलो गहू पिकवण्याचा उत्पादन खर्च फ्रान्सपेक्षा जास्त असेल तर आम्ही आमच्या मनात किती असलं तर आमचा गहू फ्रान्सच्या मार्केटमध्ये विकू शकणार नाही. म्हणजेच तत्व म्हणून सूत्र म्हणून त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला आपल्या शेतीमध्ये जे उत्पादन करायचं आहे, म्हणजे कापूस असेल, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, मका असेल, सगळी पिकं, सगळी कडधान्य असतील, म्हणजे तूर असेल, हरभरा असेल, उडीद असेल, मूग असेल, या सगळ्याचा पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एकका पाठीमागचा उत्पादन खर्च हा जगातल्या त्या पद्धतीचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं करणारी जे राष्ट्र असतील, मग अमेरिका असेल, ब्रिटन असेल किंवा फ्रान्स असेल किंवा जर्मनी असेल, चायना असेल, रशिया असेल, इजिप्त असेल, यांच्यापेक्षा आपला खर्च जर कमी असेल, उत्पादन खर्च कमी असेल, तरच भारतीय शेतमालाची निर्यात होऊ शकते. आणि जर तसं नसेल आणि तरी देखील आम्हाला निर्यात करायची असेल तर आमचा माल आंतरराष्ट्रीय बाजारात तुलनेनं स्वस्त होण्यासाठी आमच्या शेतमालाच्या उत्पादकांना सरकारमार्फत सबसिडी दिली पाहिजे. याला आम्ही एक्सपोर्ट सबसिडी म्हणतो. अन्यथा शेतमालाची निर्यात करणं फार कठीण जातं. पुढचा जो प्रश्न आहे तो शेतीविषयक संशोधनाचा. आता परंपरेनं ज्या पद्धतीनं शेती विकसित होत गेली ती मान्सून, पाऊस पाणी, हवामान आणि संबंधित शेतकऱ्याचं शानपण, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो, शेतीच्या काम करणाऱ्या माणसाचं, यातनं कसं पिकावं, कसं पेरावं, केव्हा पेरावं, घास म्हणजे काय, चांगलं बियाणं म्हणजे काय, वाईट बियाणं म्हणजे काय, त्याची तथली तणं कशी काढावीत वगैरे वगैरे, हे सगळं परंपरेनं इव्हॉल्व्ह होत गेलं. पण आत्ताची व्यवस्था जर लक्षात घेतली तर उत्पादकता वाढवण्यासाठी, जास्त प्रमाणात झालेल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, जास्त प्रमाणात निर्माण झालेलं उत्पादन जास्त दिवस साठवण करता येईल अशा गुणवत्तेचं करण्यासाठी, ते आकर्षक असण्यासाठी, सुवासिक असण्यासाठी शेतीच्या उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे. आणि ही संशोधनाची गरज शासनाच्या धोरणातून पूर्ण करावी लागते. त्यासाठी कृषी विद्यापीठं, कृषी महाविद्यालये आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, कृषी विस्तार केंद्र यासारखी व्यवस्था राबवावी लागते. आणि एक आहे, अगदी अडाणी शेतकरी देखील ज्या गोष्टीचा वापर केल्यामुळं माझ्या एक एकर क्षेत्रामध्ये पूर्वीच्या दीडपट, सव्वापट, पावणे दोनपट, दोनपट पिकणार आहे हे त्याला सांगितलं आणि ते करण्यासाठी हे वापरावं लागतं, हे खत वापरावं लागतं, हे साधन वापरावं लागतं, अशा प्रमाणातच पाणी वापरावं लागतं हे समजावून सांगितलं की अडाणी शेतकरी देखील आधुनिक तंत्रविज्ञानाचा उत्तम वापर करतो. हा भारतीय शेतीमध्ये गेल्या 30-40 वर्षात झालेली जी तुमची हरित क्रांती आहे, आत्ता ज्या पद्धतीची भारतीय शेतीमध्ये होणारी स्थित्यंतर आहेत ती सगळी लक्षात घेतली तर भारतीय शेतकरी अडाणी असला तरी प्रयोगशील आहे, उपक्रमशील आहे, इव्हन धाडशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं कृषी विद्यापीठं, कृषी महाविद्यालय, कृषी प्रशिक्षण केंद्र आणि कृषी विस्तार केंद्र आणि कृषी विस्तार अधिकारी अशा प्रकारची उत्तम व्यवस्था विकसित करणं देशाच्या कृषी विकासाच्या दृष्टीनं, शेतीच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. आता पुढचा जो प्रश्न धोरणाचा येतो तो ब्रॉडली एकंदरीत पाहता तंत्रविज्ञान आणि शेती असा आहे. म्हणजे काय की शेतीमध्ये किती प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं, लाकडी फाळ गेला, लोखंडी फाळ आला, मग ऑटोमोबाईल पद्धतीचा लोखंडी नांगर आला, मग ट्रॅक्टर आला, मग हार्वेस्टर आला, अनेक प्रकारची उपकरणं निर्माण होत गेली आणि त्यामुळे शेतकऱ्याची काम करण्याची क्वालिटी आणि काम करण्याचा वेग आणि श्रमाचा वापर करण्याची गरज या सगळ्यामध्ये गुणात्मक फरक पडत गेले. आधुनिक अवस्थेमध्ये आणि विशेषतः जिथं श्रमाचा पुरवठा कमी आहे अशा व्यवस्थेमध्ये शेतीचं यांत्रिकीकरण करणं, ती अधिकाधिक तंत्रप्रधान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याहीमुळे शेतीची उत्पादकता वाढते. पण त्याच्या पुढे जाऊन आता विज्ञानामध्ये जे बदल झाले, ज्याला आम्ही बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, जैवतंत्रविज्ञान म्हणतो, त्याचा वापर करून शेतीच्या पिकांची उत्पादकता वाढवता येतेच, त्यांची गुणवत्ता वाढवता येते, त्यांचा टिकाऊपणा वाढवता येतो, त्यांचा देखणेपणा वाढवता येतो, या सगळ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झाल्या. ज्याला आपण जेनेटिकली कंट्रोल किंवा मॅनेज म्हणू, अशा पद्धतीची जी बियाणे असतात त्या बियाण्यांचा जनुकीय नियंत्रण करून निर्माण केलेली बियाणं, त्यामुळे कितीतरी पटीनं त्या त्या पिकाची उत्पादकता वाढू शकते. आता त्यामध्ये काही प्रमाणात मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, अर्थात कुठलाही नवा प्रयोग करत असताना मानवी आरोग्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा विचार करावा लागतो, त्याची खात्री करून घ्यावी लागते, त्यासाठी प्रयोगशाळा उभ्या कराव्या लागतात, टेस्टिंग सेंटर्स उभी करावी लागतात, झालेल्या प्रयोगांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्युमेंटेशन करावं लागतं, रेकॉर्डिंग करावं लागतं, पब्लिकेशन करावं लागतं. पण यांत्रिकीकरण आणि जैवतंत्रविज्ञानाचा अत्याधुनिक वापर हा देखील अत्यंत महत्वाचा धोरणाचा भाग आहे आणि हा करत गेलं पाहिजे. तंत्रविज्ञानाच्या दृष्टीनं आपण रेट्रोग्रेड पॉलिसी, मागं बघण्याची पॉलिसी घेऊ शकत नाही, तुम्हाला पुढेच गेलं पाहिजे. पुढे जात असताना होणारे दुष्परिणाम कसे कमी करायचे या पद्धतीनं विचार करावा लागतो. पुढचा जो धोरणाचा प्रश्न आहे, शेती धोरणाचा प्रश्न, तो सिंचन व्यवस्थेशी संबंधित आहे. सगळ्या जगाला मान्य आहे की ज्या जमिनीला पाणी मिळतं त्या जमिनीची उत्पादकता कोरड्या जमिनीपेक्षा कितीतरी पटीनं चांगली असते, वाढते. शेती जी असते तुमच्या पावसावर आधारित, त्याला काही लोक कोरडवाहू शेती म्हणतात किंवा काही लोक पर्जन्यपोषित शेती म्हणतात. ते तुमच्या मान्सूनवर किंवा हवामानाच्या सायकलवर अवलंबून असतं. पण राऊंड द इयर, वर्षभर सीझनल न करता वर्षभर शेती पिकवता येईल असं करायचं असेल, वर्षात एक नाही, दोन नाही, तीन तीन पिकं घ्यायची आहेत असं वाटायचं असेल आणि ही चांगल्या पद्धतीनं सुरक्षित घ्यायची असतील, तर अतिशय रिलायबल, विश्वसनीय, ज्याच्यावर अवलंबून राहता येतं अशा प्रकारची इरिगेशन स्कीम, सिंचन व्यवस्था विकसित करावी लागते. सिंचन व्यवस्था असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा निसर्गातनं उपलब्ध होणारं पाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवणं आणि साठवलेलं पाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं वापरणं. पहिला पारंपरिक प्रकार म्हणजे विहिरीतनं पाणी उपलब्ध करून घेणं, दुसरा प्रकार म्हणजे तलावातनं पाणी उपलब्ध करून घेणं, तिसरा प्रकार म्हणजे पाटातनं, अर्थात पाट तयार करण्यासाठी तुम्हाला मूळ धरण करावं लागतं, धरणं बांधणं, शेततळी निर्माण करणं, वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे ज्याला आपण पाण्याची सुगी म्हणू, पावसाळ्याच्या काळामध्ये पडणारं प्रचंड पाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवण्याची व्यवस्था घराघरातनं करणं, असे वेगवेगळे पाणी वापराचे मार्ग, ज्याला आपण मॅक्रो इरिगेशन सिस्टम्स म्हणू किंवा मायक्रो इरिगेशन सिस्टम्स म्हणू, या दोन्ही पद्धतीनं विचार करावा लागतो. आणि अशा पद्धतीनं मानवनिर्मित सिंचन व्यवस्था जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा ती निर्माण करण्यासाठी धरण बांधकाम करण्यासाठी खर्च येतो, पाट काढण्यासाठी खर्च येतो, सिंचन तुमचं स्प्रिंकलर करण्यासाठी खर्च येतो, ड्रीप करण्यासाठी खर्च येतो, तुमचं शेततळ तयार करण्यासाठी खर्च येतो, पाणी इकडनं तिकडे नेण्यासाठी खर्च येतो. आता ही शेतीला मानवनिर्मित व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी पुरवण्याची जी व्यवस्था आहे ती फुकट होत नाही, मग त्याची किंमत कोणी द्यायची, कशी द्यायची आणि किती द्यायची, साधी सोपी सूत्र आहेत. म्हणजे ज्यानं पाण्याचा वापर केला त्यानं पाण्याची किंमत दिली पाहिजे. मोठी धरणं, मोठ्या कॅनॉल सिस्टम्स, याचं बांधकाम राज्यव्यवस्थेनंच केलं पाहिजे. सामान्य कारखानदार, उद्योगपती, भांडवलदार एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला तयार होत नाही आणि गुंतवणूक केल्यानंतर त्याला लगेच त्याच्यावरनं फायदा मिळवता येणं शक्य नसतं. आणि म्हणून या अशा वस्तू म्हणजे सिंचन योजनांच्या बाबतीत मोठ्या मेजर इरिगेशन प्रोजेक्ट असल्याबद्दल त्यांची उभारणी करताना, त्यांचं बांधकाम करताना सरकारनं मोठी गुंतवणूक केली पाहिजे. त्यातनं शेतकऱ्याला पाणी पुरवलं पाहिजे आणि मग शेतकऱ्याला पाणी पुरवताना त्याच्याकडनं जी किंमत घ्यायची ती व्हॉल्यूमेट्रिक पद्धतीनं घेता येते. कुठल्या पिकाला पाणी दिलं त्याच्यावरनं ठरवता येते. किती क्षेत्राला किती उंचीचं पाणी दिलं याच्यावरनं ठरवता येते. पण या ना त्या पद्धतीची पाण्याची किंमत ही ठरली पाहिजे आणि पाण्याची किंमत ही पाण्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी ठेवायला हरकत नाही. जर ती त्या शेतकऱ्याच्या वापरामुळे शेती अधिक उत्पादक होणार असेल आणि समाजाचा लाभ होणार असेल. पण ज्याच्याजवळ पाण्याची किंमत देण्याची कुवत आहे, श्रीमंत शेतकरी आहे, मोठा भांडवलदार शेतकरी आहे, त्याला पाणी स्वस्त देण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याला पाण्याची योग्य किंमत त्याच्याकडनं वसूल केली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे धोरणाचा, शेतमालाच्या किमती. हा अतिशय गुंतागुंतीचा वादाचा असा प्रश्न आहे. पहिला ऍस्पेक्ट त्यामध्ये येतो तो शेतमालाच्या किमती बिगर शेतमालाच्या किमतीच्या मानानं चांगल्या असतात का? ज्या वेगानं ज्या प्रमाणात बिगर शेतमालाच्या किमती वाढतात त्याच वेगानं त्याच प्रमाणात शेतमालाच्या किमती वाढतात का? शेतमालाच्या किमती खाली राहतात आणि बिगर शेतमालाच्या किमती वाढतात, जास्त प्रमाणात वाढतात. म्हणजे ज्याला शेती आणि बिगर शेती क्षेत्रातील व्यापार शर्ती म्हणू आपण, टर्म्स ऑफ ट्रेड, त्या शेतीच्या बाजूनं असतात का शेतीच्या वेळोवेळी असतात? हे जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा साधारणतः असं लक्षात येतं, भारतातला अनुभव असा आहे की अगदी सुरुवातीच्या एक 30-35-40 वर्षांमध्ये शेतमालाच्या किमती कमी वाढायच्या आणि शेतीमाल उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तू लागतात, सेवा लागतात, नॉन अॅग्रिकल्चरल गुड्स अँड सर्व्हिसेस, त्यांच्या किमती मात्र जास्त वाढतात. आणि त्यामुळं शेतकऱ्याला नाही म्हटलं तरी अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेडचा सामना करावा लागतो, त्याला म्हणावा तितका फायदा होत नाही. नंतर अलीकडच्या 10-15 वर्षांमध्ये बऱ्यापैकी शेतमालाची किमतीही वाढत आहेत आणि बिगर शेतमालाचीही किमती वाढत आहेत. फार मोठा प्रतिकूलतेचा प्रश्न आता फारसा शिल्लक राहिला नाही असा अभ्यासकांचा एक गट सांगतो. पण माझ्यासारख्या काही लोकांना प्रत्यक्ष फील्डमध्ये गेल्यानंतर जे जाणवतं ते अजूनही असंच आहे की बिगर शेतमालाच्या किमतीच्या मानानं शेतमालाच्या किमती जेवढ्या वाढायला पाहिजेत, ज्या वेगानं वाढायला पाहिजेत, तेवढ्या वाढत नाही आणि त्यामुळं शेतकरी सातत्यानं अडचणीत येतो. याही बाबतीत सरकारला काळजीपूर्वक धोरण ठरवण्याची गरज असते. पुढचा जो प्रश्न आहे तो शेतमालाची मुळात किंमत कशी ठरवायची. जशी औद्योगिक कारखान्यातल्या वस्तूची किंमत कारखानदार ठरवतो तशी शेतमालाची किंमत शेतकऱ्याला ठरवण्याचा अधिकार आहे का? आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवत नाही. सगळे शेतकरी आपला माल बाजारात आणतात, मधले जे अडथळे असतात, मध्यम काय म्हणतात एजन्सी करणारे दुकानदार असतात, ते त्यांचा माल विकत घेतात, आपल्या गोडाऊनमध्ये ठेवतात आणि जास्त किंमत मिळेल तेव्हा विक्रीला करतात. म्हणजे शेतमालावर होणारा फायदा हा व्यापाऱ्यांना होतो, शेतकऱ्याला होत नाही हे वास्तव आहे. मग शेतकऱ्याला मुळात जी किंमत मिळायला पाहिजे ती त्याचा उत्पादन खर्च तरी भरून काढते का? आणि जर ती काढत नसेल तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही का? शेतकरी कर्जबाजारी होणार नाही का? तो अडचणीत येणार नाही का? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. आणि या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी भारत सरकारनं आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळापासूनच गांभीर्यानं व्यवस्था निर्माण केली आणि आज आपल्या देशामध्ये कमिशन ऑन एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस CACP नावाची व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमार्फत देशातल्या महत्वाच्या शेती उत्पादनाच्या आधारभूत किमती डिक्लेअर केल्या जातात. त्याच्यापेक्षा आधारभूत किमतीचा साधारणता असा आहे की जर बाजारातली त्या मालाची शेतमालाची किंमत यांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी असेल तर सरकारनं तो माल त्या किमतीला ठरवलेल्या किमतीला विकत घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचं नुकसान टाळलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत बाजारातल्या चढ उताराचा त्रास होणार नाही, त्याच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळेल, हे जितकं खरं आहे याची जितकी काळजी घेतली पाहिजे, त्याचवेळी शेतमाल, अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळं, फुलं या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असतात. त्याच्या जगण्याचा खर्च देखील एकदम भरणसाठ वाढू नये म्हणून शेतकऱ्याला किफायतशीर किंमत मिळाली पाहिजे आणि ग्राहकाला वाजवी किमतीला त्या वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दोन्हीतला ताळमेळ घालण्यासाठी सरकारला शेतमालाच्या किमतीच्या धोरणाची सतत कसरत करावी लागते आणि तो सरकारच्या धोरणाचा शेती धोरणाचा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. पुढचा जो प्रश्न आहे तो शेतीच्या कर्ज पुरवठ्याचा. सध्या आपण सगळीकडे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, मग शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची का, शेतकऱ्यांना नवी कर्ज द्यायची का, शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची का, कर्जावरची व्याज सोडून द्यायची, अनेक पर्याय अनेक पद्धतीच्या चर्चा चालू आहेत. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य प्रातिनिधिक शेतकऱ्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी लागणारं जे भांडवल असतं ते सगळंच्या सगळं त्याच्याकडे असत नाही. वर्षाचा तो कालखंड जर लक्षात घेतला शेतीच्या उत्पादन सायकलचा, तर मजुरीचा खर्च, खतांचा खर्च, पाण्याचा खर्च, बी बियाण्याचा खर्च, औषध पाण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, या सगळ्या खर्चासाठी पीक घरात येऊन त्याची विक्री होऊन जाईपर्यंत जे भांडवल लागतं, वर्किंग कॅपिटल, ती शेतकऱ्याची एक महत्वाची गरज असते. अशा शेतकऱ्यांच्या कर्ज व्यवस्थेची रचना भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर, अगदी सुरुवातीपासून देखील, पारतंत्र्याच्या काळात देखील, ज्याला तुम्ही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, कृषी पतपुरवठा संस्था म्हणता, त्यांच्या माध्यमातून झाली. स्वातंत्र्यानंतर सहकारी चळवळीला मोठं प्रोत्साहन मिळालं आणि दीर्घकाळाचं पतपुरवठा आणि अल्पकाळाचा पतपुरवठा, मध्यम काळाचा पतपुरवठा देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका या प्राथमिक पतसंस्था, त्यानंतर भूविकास बँका, अलीकडच्या काळात ज्याला तुम्ही नाबार्ड म्हणता त्याच्या शाखा जिल्हा पातळीवरच्या, अशा पद्धतीनं सहकारी पतव्यवस्था विकसित झाली. पण मगाशी ज्या टर्म्स ऑफ ट्रेडचा आपण उल्लेख केला, नंबर एक, निसर्गातल्या लहरी त्याचा चढ उतार, नंबर दोन, आणि मुळातच उत्पादकता कमी, सिंचन क्षमतेचं अत्यंत मर्यादित प्रमाण, यासारख्या कारणामुळे शेतकरी नेहमीच सातत्यानं अडचणी देत गेला. आणि अलीकडच्या काळात तर तुमच्या काय म्हणतात त्याला, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये जे सायक्लिकल चेंजेस व्हायला लागलेत, पावसाळ्याची नेहमीची पद्धत बदलती काय अशी शंका वाटायला लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती उत्पादनातली अनसर्टेनिटी, अनिश्चितता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याही गोष्टीचा विचार करून सरकारला निर्णय घ्यावा लागतो. हे सगळं करत असताना शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा जर मिटवायचा असेल तर त्याला प्रथम पाणी द्या, नंतर खतं द्या आणि त्याच्या मालाला योग्य किंमत द्या. या गोष्टी जर आपण करू शकलो आणि वेळच्या वेळी वेळ योग्य प्रमाणात, तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न सुटेल. अर्थात मगाशी आणखी एक मुद्दा आपण मांडला होता की शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी तुम्हाला शेतीचं मशागतीचं आकारमान मोठं करावं लागेल, त्याचाही विचार करावाच लागतो. पुढचा जो भाग आहे तो आता एक महत्वाचा चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे, तो आहे भूसंपादन. औद्योगिकरणासाठी, नागरीकरणासाठी आणि नागरीकरणाला विकासाला उपयुक्त असणाऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी शेती म्हणजे जमीन वाढत्या प्रमाणात लागते. शेतीसाठी उपलब्ध असणारी जमीन थोडी थोडी कमी होते आणि ती जमीन बिगर शेती वापरासाठी वापरायला जाते, घरं बांधण्यासाठी देखील वापरावी लागते. मग अशा पद्धतीनं कारखानदारी करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, रस्त्या वाहतुकीसाठी, रेल्वे वाहतुकीसाठी, विमानतळांच्यासाठी, बंदरांच्यासाठी, मोठ्या बाजारपेठांच्यासाठी जी जमीन लागते ती जमीन कशी घ्यायची, कुणाकडनं घ्यायची, सिंचित जमीन घ्यायची का नाही, जमिनीची ज्याची जाते त्या माणसाला किती किंमत द्यायची, त्याला मिळणारी नुकसान भरपाई ही वाजवी आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं, असे अनेक प्रश्न भूसंपादनाच्या बाबतीत निर्माण होतात. आणि त्याबद्दल सध्या भारताच्या पातळीला फार मोठ्या गांभीर्यानं, अतिशय जागृतीनं चर्चा चालू आहे आणि योग्य दिशेनं पुढं बदल होतील असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा जो धोरणाचा भाग आहे त्यातला एक मुद्दा आपण पूर्वीच संशोधनाच्या संबंधात शिक्षणाच्या संबंधात बोललो, मी परत एकदा रिपीट करताना एवढंच म्हणेन की शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेती सतत प्रगतीशील राहील असं घडवण्यासाठी त्या देशातली शेती शिक्षणाची, शेती प्रशिक्षणाची आणि शेती संशोधनाची व्यवस्था ही अतिशय चांगली असावी लागेल. ती सरकारी व्यवस्था असू शकेल, ती कंपन्यांची व्यवस्था असू शकेल आणि ती खाजगी शेतकऱ्यांची देखील व्यवस्था असू शकेल. आणि या तिन्हीचं समन्वय केल्याशिवाय शेती संबंधातलं संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष शेती उत्पादन वाढीसाठी वापर हा प्रामाणिकपणानं होईल, योग्य पद्धतीनं होईल असं वाटत नाही. शेवटचा भाग धोरणाचा ऍग्रीकल्चरल एनलाइटनमेंट, म्हणजे शेतीशी संबंधित सर्व घटकांच्यामध्ये, धोरणकर्त्यांच्यामध्ये, शेतकऱ्यांच्यामध्ये, शेती विद्यापीठात काम करणाऱ्या प्राध्यापकांच्यामध्ये, शेती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि शेतीवर जगणाऱ्या उर्वरित समाजामध्ये, शेती ही समाजाचा कणा असते, समाजाचं जीवन असते, समाजाचा निर्वाह तिच्यावर अवलंबून असतो. त्यामुळं कुठल्याही समाजाची, राष्ट्राची शेती ही अतिशय बळकट असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे, ती वाढत्या प्रमाणात उत्पादक झाली पाहिजे, शेतीचा फार मोठ्या प्रमाणात नाश होणार नाही, जमीन धारणा व्यवस्थित राहील, जमिनीची सुपीकता व्यवस्थित राहील याचाही विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टीबद्दल सातत्यानं लोकांच्यापर्यंत माहिती पोचवणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ही जबाबदारी देखील सरकारी व्यवस्था, विद्यापीठांची व्यवस्था, महाविद्यालयांची व्यवस्था, शिक्षण व्यवस्था व्यापक अर्थानं या सगळ्या माध्यमातनं, प्लस माध्यम व्यवस्था, वर्तमानपत्रं असतील, मासिका असतील, वार्षिका असतील, टीव्ही असेल, रेडिओ असेल, या सर्व माध्यमातनं ही माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत आणि समाजापर्यंत पोचवणं असा मी शेती प्रबोधनाचा अर्थ लावतो. आणि हे शेती प्रबोधन हे शेतीच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा भाग आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की कितीही मोठी औद्योगिक प्रगती झाली, एखाद्या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण झालं, तरी त्या समाजाच्या लोकसंख्येचं पोषण करण्यासाठी त्या समाजाची शेती व्यवस्था तेवढीच ताकदीची, बळकट असलीच पाहिजे. आणि त्यात काम करणाऱ्यांचं प्रमाण कमी जास्त असेल, पण जी काही आहे व्यवस्था, ती शेतीची व्यवस्था उत्तम, उत्पादक, निरोगी आणि गतिमान असली पाहिजे, तरच त्या समाजाला सातत्यपूर्ण भविष्य मिळेल, ज्याला आम्ही अलीकडच्या भाषेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. त्यासाठी उत्तम शेती हाच महत्वाचा भाग आहे, इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.